नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत, ऐकूयात काही ठळक घडामोडी. राज्य सरकारनं महाराष्ट्र कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण 2026 जाहीर केलं आहे. आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला. राज्यभरात 6 AI उत्कृष्टता केंद्राची स्थापना होणार असून 5 AI इनोव्हेशन शहरांची स्थापना करण्याचा निर्णय या बैठकीत झाला. विधान परिषदेच्या 9 जागांसाठीच्या आगामी निवडणुकीसाठी भाजपनं सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे आणि प्रमोद जठार यांना उमेदवारी दिल्याचं पक्षाचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी पत्रकाद्वारे सांगितलं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अंबादास दानवे यांच्या नावाची घोषणा झाल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली आहे. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातला आरोपी शरद कळसकर याचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयानं आज मंजूर केला. या प्रकरणी सत्र न्यायालयानं कळसकरला दोषी ठरवलं आहे. या निकालाविरोधात कळसकरनं मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणीही कळसकरवर खटला सुरू आहे. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज 609 अंकांची वाढ होऊन तो 77,496 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 181 अंकांनी वाढून 24,178 अंकांवर बंद झाला. राज्यात वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर उष्माघाताच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्यानं आरोग्य विभाग बारकाईनं लक्ष ठेवून आहे. आतापर्यंत उष्माघात झालेल्या 55 रुग्णांची नोंद झाली असून त्यापैकी 38 रुग्ण 1 मार्च ते 26 एप्रिल या कालावधीत आढळले आहेत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.